काम सुन मी झाले घाम घुम गट पासून मला हो धडवा आता काय मी करू न पुन्हा हात मारू कोणी तरी मला सोडवा
जी।